प्रिय श्रोत्यांनो, आपल्याकरता पुन्हा एकदा सादर करीत आहोत आपला हा कार्यक्रम उपासना. या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी करून घेण्यात मला आनंद वाटतो. मित्रांनो, देवानं मानवाला आपल्या सारखंच उत्पन्न केलं, आपल्या प्रतिरूप असं निर्माण केलं आणि मानवाला आशीर्वादही दिला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. आज खरोखरच मानव त्या देवाच्या आशीर्वादानुसार फलद्रूप झाला आहे. त्यानं आपल्या बुद्धी चातुर्यानं पृथ्वी व्यापूनच टाकली आहे असं नव्हे, तर संपूर्ण विश्वाचं रूप घर बसल्या आपल्या कम्प्युटरवर तो बघू शकतो. अशी अफाट बुद्धी देणाऱ्या देवाची आपण उपासना करायलाच हवी. देवानं आम्हाला जे आशीर्वाद दिले आहेत त्याकरिता त्याचं गुणगान करणं, त्याचं स्तवन करून आभार मानणं हे मानवाचं कर्तव्यच आहे. जगातील सर्व प्राणी मात्रामध्ये मानवाला देवानं श्रेष्ठ बनवलं आहे. देवासमोर आपण नम्र लीन होऊन त्याची उपासना केली तरच हे श्रेष्ठत्व टिकून राहील. श्रोत्यानो, आपल्या या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आपण देवाविषयी ऐकतो, त्याच्या अपार दयेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुम्हाला माहिती आहे का की देव हा भक्तीचा फुकेला आहे. त्याला आमच्याकडून दुसरं काही नको तर हवी केवळ उपासना. आपल्या उपासनेचा आरंभ करूया एका भक्ती गीतानं आणि ईश्वर भक्तीमध्ये रममाण होऊया.
यावेळेला श्रोत्यांनो, आम्ही नम्र अंतकरणाने परमेश्वराच्या संगतीत जाऊया आणि आपल्या प्रार्थना विनंत्या त्याच्या समोर सादर करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो महान आहेस, ह्या सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहेस, ज्या तू आम्हाला आपल्या स्वरूपात रचलेल्या आहे त्या तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होत आहोत. खरोखर प्रभू, आज तुझ्या समक्ष येण्याची आमची लायकी नाही. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही, परंतु तुझी स्तुती असो की आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्यासाठी तुझ्याजवळ येण्याचे द्वार उघडलेले आहेस. आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या समक्ष येऊ शकतो, तुला पिता आणि आब्बा म्हणून हाक मारू शकतो. आणि किती आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे प्रभू, की तू आमच्या प्रार्थना ऐकण्याकरिता नेहमी तत्पर असतोस. तू आम्हाला त्यागत नाहीस, तू आम्हाला विसरत नाहीस. खरोखर आमच्याकरिता ही एक महान गोष्ट आहे. आज आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आमची प्रार्थना आहे की आम्हातील प्रत्येकाला तू स्पर्श कर. जे शारीरिक विकार आहेत प्रभू, ते दूर कर. आम्हाला चांगले स्वास्थ्य दे. आमच्या शरीरातून सर्व रोगांना तू दूर कर. आम्हाला मानसिक स्वास्थ्य दे. जे काही मानसिक विकार आहेत ते तू दूर कर. आणि विशेष करून प्रभू, जो आत्मिक रोग आम्हाला लागलेला आहे, आमची जी आत्मिक दशा झालेली आहे पापाच्या भयंकर रोगामुळे आम्ही आज आत्मिक रूपाने ज्या दशेत पोहोचलेले आहोत त्या दशेतून तू आम्हाला बाहेर काढ. आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये होते प्रभू की प्रत्येक व्यक्तीचे पाप आज धुतले जावेत आणि त्यांना तारणाचा अनुभव प्राप्त व्हावा. आजचं वचन आमच्याकरिता आशीर्वादाचं असं होते आणि होते की हे वचन आम्ही समजून घ्यावे आणि ह्या वचनानुसार आम्ही जीवन जगावे. सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही लुकृष शुभवर्तमान ह्याच्या 19 अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये येशू एरिहोत प्रवेश करतो आणि जकैयाच्या घरी जातो. त्यानंतर आम्हाला जकैयाचे परिवर्तन, 10 मोहरांचा दृष्टांत, येशूचा एरुश्लेममध्ये प्रवेश, येशू एरुश्लेमकडे पाहून विलाप करतो आणि येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो ह्या गोष्टी पाहायला मिळतात. लक्षात घ्या की ह्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपला प्राण देण्यासाठी एरुश्लेमच्या मार्गावर आहे. तो मार्गामध्ये एरिहोमधून जातो. 19 पहिलं वचन आम्हाला सांगतं, त्याने एरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. लूक सांगतो की येशू शमरोनच्या देशात गेला होता. जेव्हा त्याने शमरोन सोडले तेव्हा तो एरुश्लेमकडे जाऊ लागला. तो एरिहोमध्ये जातो कारण तेथे एक पापी आहे. खरे पाहता तेथे 2-3 पापी होते. प्रभू त्याच्या मागे जात आहे. जर आपण ह्या ठिकाणी होत असलेली हालचाल लक्षात घेणार नाही तर संपूर्ण भागात जो संदेश आहे तो आम्हाला मुळीच कळणार नाही. श्रोत्यानो, एरिहो ते शहर होते जे परमेश्वराने यहोशूच्या हाती दिले होते. आणि जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळतं की जो कोणी त्याला पुन्हा बांधेल त्याच्यासाठी शाप ठेवण्यात आलेला होता. अहाबाच्या काळात ज्याने ते बांधण्याचा प्रयत्न केला त्याला त्या शापाला भुगतावे लागले. ह्या ठिकाणी जकातदार राहत असत. आम्हाला सांगण्यात आले आहे की येशूने एरिहोत प्रवेश केला व तेथून तो पुढे गेला. त्याने ह्या जगात सुद्धा प्रवेश केला व तो येथून गेला. तो ह्या पृथ्वीवर राहण्यासाठी नाही परंतु मरण्यासाठी आला होता. मी ह्या जगात जगण्यासाठी आहे. परंतु प्रभू येशू फक्त एकाच उद्देशाने आला की जगाच्या पापांसाठी, संपूर्ण मानवजातीसाठी त्याने आपला प्राण द्यावा. दुसरं वचन बघा, 19 दुसरे वचन, तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. दुसऱ्या वचनात ह्या माणसाविषयी 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट की त्याचे नाव जक्कै आहे. त्याच्या नावाचा अर्थ मी पाहिला तेव्हा तो शुद्ध किंवा पवित्र असा होतो. मला फार हसायला आले. एक जकातदार आणि त्याचे नाव पवित्र. तो जन्मला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहून विचार केला असेल की हा पुत्र आमच्यासाठी मोलवान आहे. त्या लहान वयातच त्याचे नाव जक्कै ठेवण्यात आले. तो जकातदारांमध्ये प्रमुख होता. रोमला जितका कर द्यावा लागे त्याहून अधिक तो घेत होता व त्यामुळेच तो श्रीमंत झाला होता. त्याने आपला धर्म सोडला. मंदिरात त्याला प्रवेश नव्हता. तो देवाकडे परतुत्तर इच्छित होता. कदाचित तो जकातदार होता ज्याने मंदिराबाहेर उभे राहून उरबडून म्हटले, हे देवा मज पाप्यावर दया कर. तो श्रीमंत होता. त्याने आपले काम पूर्ण मनाने केले. जर एखाद्या विधवेची कर देण्याची ऐपत नसेल तर तो तिला घरातून बाहेर काढित असे. अनेकांना त्याने लुटले होते. जरी त्याने एके समय जकातदार होण्याचा निर्णय घेतला तरी त्याला कळून चुकले की जगातली सर्व संपत्ती सुद्धा त्याला संतुष्ट करू शकणार नाही. त्याला वाटले की तो वापस परतून पुन्हा एकदा सुरुवात करू शकेल. परंतु दयासनाकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता. त्याला दया कृपा हवी होती व हे आमच्या प्रभूला चांगल्या प्रकारे ठाऊक होते. ह्या पुरुषाला मदत करण्यासाठी आमचा प्रभू एरिहो ह्या ठिकाणी गेला. तो जकैयाला सोबत घेऊन जाऊ इच्छित होता. एरुश्लेमला नाही परंतु तारण प्राप्तीसाठी वधस्तंभाजवळ. तिसरं वचन बघा, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काहीच चालेना कारण तो ठेंगणा होता. एका पवित्र शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक फार गोंधळात पडले की एरिहोमध्ये एक आंधळा होता की दोन, कारण मत्ते क्रूर शुभवर्तमानामध्ये मत्ते दोन आंधळ्यांविषयी सांगतो ज्यांना येशूने बरे केले, परंतु लूक मात्र एकाच आंधळ्याविषयी सांगतो. एका पवित्र शास्त्र अभ्यासकाने त्याला सांगितले की तेथे दोन आंधळे होते व मी हे पवित्र शास्त्रातून सिद्ध करू शकतो. दुसरा आंधळा माणूस जकै होता, कारण पवित्र शास्त्र सांगितले आहे की तो गर्दीमुळे पाहू शकत नव्हता. तो ठेंगणा होता, त्याच्याजवळ डोळे तर होते परंतु ते जमिनीच्या पासून कमी अंतरावर होते. येशूला पाहण्यासाठी त्याला उंबराच्या झाडावर चढावे लागले. दुसरा जो आंधळा माणूस होता तो जकै होता, डोळे असूनही तो उंचीमुळे येशूला पाहू शकत नव्हता. चौथं वचन, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. उंबराच्या झाडावर चढणे सोपे नाही श्रोत्यानो. जकयाला नक्कीच त्यावर चढण्याकरिता परिश्रम करावे लागले असतील. तो शेवटी अशा जागी जाऊन बसला जेथून येशूला पाहू शकेल, परंतु येशूला तो तेथे आहे हे माहीत होते. तो त्याच्यापर्यंत पोहोचण्यास एरिहो ह्या ठिकाणी आला होता. पाचवं वचन, मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जकया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. प्रभूने जकयाला पाहिले व त्याला त्वरा करून खाली येण्यास सांगितले. तो त्वरेने खाली उतरला. होय श्रोतानो, त्याला वर चढणे कठीण गेले परंतु खाली उतरणे सोपे. प्रभू येशू परुषी अधिकारी किंवा एखाद्या नामांकित व्यक्तीच्या घरी उतरला नाही, तर एका जकातदाराच्या घरी उतरला. 6:7 वचने बघा, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. काही लोक कुरकुर करू लागले, हे लोक कोण होते? हे व्यर्थ बकवाद करणारे, गपशप करणारे लोक होते. ह्यामध्ये काही वेळ गेला, किती वेळ गेला ते सांगण्यात आले नाही. जकया सोबत येशूने भोजन केले, परंतु तो रात्रभर त्याच्या घरी राहिला नाही. त्यांनी दरवाजा बंद केला. बाहेर लोक कुजबूज करीत राहिले, परंतु आत काय होत आहे हे त्यांना कळले नाही. शेवटी दरवाजा उघडला आणि जकय बाहेर निघाला. 8 वचन बघा, तेव्हा जकय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दरिद्रास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. त्याच्यामध्ये काहीतरी घडून आले होते. त्याने सर्व काही कबूल केले. तो मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही करण्याचे वचन देतो. निर्गमचे पुस्तक आणि 22 वचनात जे काही सांगितले आहे ते सर्व करण्याचे तो वचन देतो. जकयामध्ये काहीतरी घडले. तो एक नवीन व्यक्ती बनला. प्रभू येशू व जकयामध्ये काय संभाषण झाले त्याचा वृत्तांत आम्हाला सांगण्यात आलेला नाही. काही विशेष कारणास्तव श्रोत्यांनो, पवित्र आत्म्याने ते आमच्यापासून गुप्त ठेवले आहे. तरी सुद्धा जेव्हा कधी आमचा प्रभू इतर लोकांशी बोलला, तेव्हा तो साधारणपणे दोन गोष्टींविषयी बोलला. पहिली गोष्ट त्या मानवाची गरज, दुसरी गोष्ट ती गरज भागविण्यासाठी परमेश्वराची योग्यता. प्रभू येशूला जकयाला हे सांगण्याची गरज पडली नाही की जकय पापी आहे. जकयाला माहीत होते की तो पापी आहे. प्रभूने सांगितले की त्याच्याजवळ त्याच्या पापांचा उपाय आहे. तो म्हणाला, जकय, मी येरुश्लेमला वधस्तंभावर मरण्याकरिता जात आहे जेणेकरून तुझ्यासाठी दयासन तयार व्हावे. 9 वचन, येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हा ही अब्रामाचा पुत्र आहे. जेव्हा तो जकातदार झाला तेव्हा मंदिरातील दयासन त्याच्यासाठी बंद झाले. ते दयासन प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते व त्याच्या रक्ताकडे निर्देश करते जे त्याने वधस्तंभावर आमच्याकरिता सांडवले. सर्वांद्वारे तिरस्कृत ह्या व्यक्तीला प्रभू हे माहीत करून देऊ इच्छित होता की तो येरुश्लेमला मरण्यास जात आहे आणि त्याचा मृत्यू त्याच्यासाठी दयासन उपलब्ध करणार आहे. श्रोतांनो, ह्या जकातदाराने ख्रिस्तासाठी निर्णय घेतला व तो एक नवीन व्यक्ती झाला. 10 वचन बघा, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. त्याने जे काही करण्याचे ठरवले त्यावरून खात्री पटते की त्याचे परिवर्तन झाले होते. होय श्रोतांनो, ह्या एकाच प्रकारे जगाला कळू शकते की तुमचे आणि माझे परिवर्तन झाले आहे. आमच्या साक्षीवरून त्यांना कळणार नाही, फक्त आमच्या जीवनात जे काही दिसेल त्यावरून त्यांना कळेल की आमच्यामध्ये काय परिवर्तन आले आहे. जकयाचा जो अनुभव आहे तो याकोब, याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि 18 वचनामध्ये जे सांगतो त्याचे एक चांगले उदाहरण आहे. याकोबाचे पत्र 2 अध्याय 18 वचन, कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. जकयाने आपला विश्वास क्रिया करून दाखवला. तो स्वतःच्या विश्वासाविषयी बोलला नाही, तो त्याने प्रदर्शित केला. आज श्रोत्यांनो, जग ऐकण्यास नाही परंतु पाहण्यास तयार आहे. ज्याकडे जगाची दृष्टी लागली आहे ते जकयाजवळ होते. येशूने त्याच्यासोबत भोजन केले व त्याचे जीवन परिवर्तित झाले. येशू ख्रिस्त आज सुद्धा तुमच्या आणि माझ्या शहरात, गावात प्रवेश करून जात आहे. मग ते कोठेही असो, जे अजूनही त्याला ओळखित नाहीत त्यांच्यासोबत तो भोजन करू इच्छित आहे. तो आमच्या आत्म्याविषयी व आमच्या उद्धाराविषयी बोलू इच्छितो. काय श्रोत्यांनो, तो आपल्या घरी आला आहे? तुमच्या हृदयाच्या दरवाजावर काय त्याने टकटक केली आहे? काय तुम्ही त्याला आपल्या हृदयामध्ये प्रवेश दिला आहे? 11 वचन बघा, ते ह्या गोष्टी ऐकत असता त्यांनी त्यास एक दाखलाही सांगितला, कारण तो येरुश्लेमेजवळ होता आणि देवाचे राज्य एव्हाच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. येशू आता येरुश्लेमकडे वाटचाल करीत जवळजवळ पोहोचत आहे. त्याच्या मागे चालणाऱ्यांना व इतरांना वाटत आहे की तो आता पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करेल, परंतु तो येरुश्लेमला मरण्यासाठी जात आहे. तो दाखवित आहे की राज्य स्थापित पुढे होणार आहे. 12 वचन, तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. उमराव प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवितो. त्याला आपल्या पित्यापासून राज्य मिळेल, आमच्यापासून नाही. जेव्हा तो दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो त्याच्यासाठी कोणाला मते टाकण्याकरिता सांगत नाही. लोक त्याला एकतर स्वीकारतील किंवा त्यांचा नाश होईल. पहिल्यांदा तो तारणारा म्हणून आला, दुसऱ्यांदा तो राजा म्हणून येणार आहे. 13 आणि 14 वचने बघा, त्याने आपल्या 10 दासांना बोलाविले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले की मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. हा सज्ञ श्रोत्यानो ह्या जगाजवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. ह्यामुळे पिता परमेश्वर आपल्या पुत्राला ह्या पृथ्वीवर पुन्हा येण्यापासून रोखणार नाही. त्यांनी परमेश्वराविरुद्ध व त्याच्या मसीहाविरुद्ध बंड केले, विद्रोह केला. त्याने त्यांच्यावर सत्ता गाजवू नये म्हणून त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले. 15 ते 17 वचने बघा, मग असे झाले की तो राज्य मिळून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळविले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपणाकडे बोलवण्यास सांगितले. मग पहिला त्याच्या समोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळविले आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिला आहे. जेव्हा तो दूर आहे तेव्हा त्याने प्रत्येक व्यक्तीला संधी दिली आहे. ती संधी म्हणजे मोहर आहे, ज्यावर आम्हाला त्याने जबाबदार ठेवले आहे. ती जबाबदारी आम्हाला विश्वासूपणाने पूर्ण करायची आहे. श्रोतानो, तुमची मोहर कदाचित संपूर्ण शहर असू शकेल, किंवा मोजके लोक असतील, किंवा तुमचे स्वतःचे घर असेल. काहीही असो, तुम्हाला त्या जबाबदारीप्रती विश्वासू राहायचे आहे. जोपर्यंत प्रभू दूर आहे तोपर्यंत काही 5 मोहरा कमावतील, काही 10, परंतु जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा आमच्या विश्वासूपणानुसार तो आम्हाला पारितोषक देईल. आता आपण 18 ते 27 वचने वाचूया. 19 अध्याय 18 ते 27 वचने, नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमाविल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करिता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करीतो. मी करडा माणूस आहे. जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करीतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्या सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ तर 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यास येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. जेव्हा श्रोत्यानो प्रभू येशू ख्रिस्त वापस येईल तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या विश्वास योग्यतेप्रमाणे पारितोषक देईल. महत्वाची गोष्ट आहे विश्वासूपणा. 28 वचन सांगतं, ह्या गोष्टी सांगून तो वर एरुश्लेमीकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. तो आता स्वतःला शत्रूंच्या हाती सोपवण्यासाठी एरुश्लेमकडे जात आहे. येशूचा एरुश्लेममध्ये प्रवेश आता आपण पाहणार आहोत. शुभवर्तमानात येशूच्या विजयी प्रवेशाचे संमिश्र चित्र सादर करण्यात आलेले आहे. साऱ्या शुभवर्तमानांवर विचार केल्यानंतर एक निष्कर्ष निघतो, तो हा की त्याने 3 वेळा एरुश्लेममध्ये प्रवेश केला. एका दिवशी एका वेळी असे 3 दिवस त्याने 3 दा प्रवेश केला. पहिला शंपात दिवशी, जो शनिवार होता, त्या दिवशी पैशाची लेनदेण करणारे त्या ठिकाणी नव्हते. त्याने चहूकडे नजर फिरवली व तो तिथून निघून गेला. मार्कृषुभवर्तमान 11:11 आम्हाला सांगतं, मार्कृषुभवर्तमान 11:11, नंतर तो एरुश्लेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. त्याने याचक म्हणून प्रवेश केला. दुसऱ्यांदा रविवारी, जो सप्ताहाचा पहिला दिवस होता, पैशाची लेनदेण करणारे तेथे होते व त्याने मंदिराची सफाई केली. त्याने राजा म्हणून प्रवेश केला. मत्तयकृषुभवर्तमान 21:12-13 ह्याविषयी आम्हाला सांगतात. मत्तयकृषुभवर्तमान 21:12-13 ही वचने आपण स्वतः वाचा. तिसऱ्यांदा सोमवारी त्याने प्रवेश केला. हा सप्ताहाचा 2रा दिवस होता. तो एरुश्लेम ज्या स्थितीत होते त्या स्थितीला पाहून रडला व मंदिरात प्रवेश करून तेथे लोकांना त्याने शिकवण दिली, त्यांना बरे केले. 41-44 तसेच 47-48 ह्याविषयी आम्हाला सांगतात. त्याने संदेष्टा म्हणून प्रवेश केला. आता श्रोत्यानो 19:29-34 बघा. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथ फगे व बेथाने ह्या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी 2 असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मला वाटतं श्रोत्यानो ही स्वाभाविक स्थिती आहे, काही चमत्कार नाही. परंतु काही लोक ह्याला चमत्कार मानतात. बहुधा आमचा प्रभू जेव्हा आधी एरुश्लेममध्ये होता तेव्हा त्याने आपल्या मित्राद्वारे ती व्यवस्था करून ठेवली असावी. ह्या भागात महत्वाची जी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती ही की आमचा प्रभू आपला अधिकार बजावीत आहे. प्रभूला ह्याची गरज आहे. 35-38 सांगतात, मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरित गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. ह्या कृतीमागे काय उद्देश आहे हे त्या जमावाला माहीत नव्हते. काही दिवसानंतर जमावाने ओरड केली, त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा. शिष्यांना सुद्धा ह्याचा अर्थ किंवा उद्देश माहीत पडला नाही. योहान कृष्णवर्तमान 12:16 वचन सांगते, प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. आता आपण 39:40 वचने वाचूया. 19:39-40 वचन, तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. एरुश्लेमकडे पाहून येशूने केलेला विलाप ह्यापुढे आम्हाला पाहायला मिळतो. एरुश्लेमेत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला व दोन गोष्टींमुळे ज्या त्याने केल्या रोमी अधिकारी चेथावल्या गेले, प्रक्षुब्ध झाले. पहिली गोष्ट, त्याने ह्या मागे चालणाऱ्या लोकांचा आदर व सत्यनिष्ठता स्वीकारली. दुसरी गोष्ट, त्याने त्यांना चूप केले नाही. प्रभू येशूला कळून चुकले होते की अनंतकालीन व उद्देशपूर्ण गोष्टी आता धोक्यात आहेत व त्याच्या मागे चालणाऱ्यांना जर तो दाटेल तर जे गप्प आहेत ते ओरडा करण्यास प्रवृत्त होतील. खरे पाहता जेव्हा नेहम्याने भिंत व फाटक पुन्हा बांधली तेव्हा दगडामध्ये संदेश होता. ते दगड व भिंती शुभवर्तमानाचा संदेश सांगत होते व फाटके आरोळी मारित होते. स्तोत्रसहिता 24:7 वचन सांगतं, अहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. आम्ही हे स्मरणात ठेवायला हवे श्रोत्यांनो की ज्याला आम्ही विजय प्रवेश म्हणतो तो वधस्तंभाजवळ समाप्त झाला, परंतु ख्रिस्त जेव्हा दुसऱ्या वेळी येईल तेव्हा तो विजयाने येणार आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत, नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004. तोपर्यंत नमस्कार.